यिर्मयाह अध्याय एक। बन्यामिन प्रांतातील अनुधात येथल्या याजकापैकी हिजक्याचा पुत्र यिर्मयाह याची वचने, म्हणजे यहुदाचा राजा आमोन याचा मुलगा योशिया याच्या कारकिर्दीच्या 13 वर्षात परमेश्वराचे वचन यिर्मयाहकडे आले। तसेच यहुदाचा राजा योशिया याचा मुलगा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या दिवसात आणि यहुदाचा राजा योशियाचा मुलगा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या 11 वर्षाच्या समाप्तीपर्यंत 5व्या महिन्यात जेव्हा यरुश्लेममधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले। परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले, मी तुला आईच्या उदरात घडण्यापूर्वीच मी तुला निवडले आहे आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे। मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे। मी म्हणालो, आहा परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे। पण परमेश्वर मला म्हणाला, मी लहान बालक आहे असे म्हणू नको। मी तुला पाठवीन तिथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील। त्यांना तू घाबरू नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्यासोबत आहे असे परमेश्वर म्हणतो। मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, आता मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत। खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी आजपासून मी राष्ट्रे आणि राज्य तुझ्या ताब्यात देत आहे। परमेश्वराचे वचन मजकडे आले, यिर्मयाह तुला काय दिसते? मी म्हणालो, मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते। परमेश्वर मला म्हणाला, तुला उत्तम दिसत आहे, कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे। मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुला काय दिसते? मी म्हणालो, मला एक उकळती कढई दिसत आहे जिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे। परमेश्वर मला म्हणाला, देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल, कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील। ते प्रत्येक आपापले राजासन यरुश्लेमेच्या विषयीच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहुदाच्या सर्व नगराच्या समोर स्थापन करतील आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवांपुढे धूप जाळला आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली। या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन। यास्तव तू स्वतःला तयार कर, उभारा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग। त्यांना घाबरू नकोस, जर तू त्यांना घाबरलास तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन। पहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कास्यांच्या भिंतीप्रमाणे केले आहे, यासाठी की तू या भूमीवरच्या सर्वांविरुद्ध, यहुदाच्या राजांविरुद्ध, त्यांच्या अधिकाऱ्याविरुद्ध, तेथील याचकाविरुद्ध आणि लोकांविरुद्ध समर्थपणे उभे राहावे। ते सर्व लोक तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाही, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो।